दुसरे महायुद्ध एपिसोड तिसरा. 1941 प्रशांत महासागराजवळील प्रदेश, विशेषतः सिंगापूरवरील आक्रमणाचा आढावा घेण्यासाठी जपानचे विदेशी सचिव जर्मनीत दाखल झाले. अमेरिका या युद्धात उडी घेईल ही शक्यता विचारात घेऊन युद्धाचा विस्तार करण्याची ही योजना कमालची गोपनीय ठेवण्यात आली होती. इतर कोणतीही कारवाई करण्यापूर्वी एका बाजूला अमेरिकेवर जपानने आक्रमण करण्याची आवश्यकता हिटलरने पटवून दिली, तर दुसऱ्या बाजूला जपानी विदेश सचिवाला जर्मन विदेशी सचिव रिबनट्रॉफ याने युरोपवर जर्मनच्या वर्चस्वाचे महत्त्व समजावून सांगितले. या युद्धात ब्रिटनची स्थिती कशी कमजोर होत आहे याचे स्पष्टीकरण देताना रिबनट्रॉफ याने सिंगापूर सारख्या दूरवरील ब्रिटिश भूप्रदेशावर आताच आक्रमण करण्याची ही सुवर्णसंधी असल्याचे सांगितले. जपानबरोबर केलेल्या अनेक कपट कारस्थानांचा उपलब्ध पुरावा इतर गोपनीय योजना उघड करतो. 2 डिसेंबर 1941 रोजी पर्ल हार्बरवर आक्रमण करण्यापूर्वी 28 नोव्हेंबर 1941 रोजी विदेशी सचिव ओसामाकडून जपानला पाठवलेल्या निरोपाबाबत हिटलरचा सल्लाही त्यात होता. 1 सप्टेंबर 1939 रोजी सूर्योदयाबरोबर युरोपातील नरसंहार सुरू झाला. पोलंडची सीमा हिटलरच्या सेनेने ओलांडली आणि सार्वभौम पोलंडवर हल्ला चढवला. लंडनहून आलेल्या बातम्यांनुसार महायुद्धाची व्यापकता आणि खोली यांचे आकलन न करता भारत हा सुद्धा या युद्धाचा सहभागी देश बनला. 6:45 पोलंडच्या सेनेने जर्मन सेनेवर गोळीबार सुरू केला आणि त्यामुळे स्वरक्षणार्थ आम्हालाही नाईलाजास्तव प्रत्युत्तर देणे भाग पडले असा धादांत खोटा प्रचार हिटलरने जगभर केला. तो पुढे असंही म्हणाला की जो त्रास मी सहन करू शकत नाही तो त्रास मी जर्मन नागरिकांना कसा सहन करून देईन. आजपासून मी जर्मनीचा सर्वप्रथम सैनिक असून तो गणवेश मी दुसऱ्यांदा परिधान करत आहे. हा गणवेश म्हणजे माझ्या जीवनातील सर्वात पवित्र वस्त्र आहे. जोपर्यंत संपूर्ण विजयाचे माझे स्वप्न सत्य देत नाही तोपर्यंत मी हा गणवेश उतरवून टाकणार नाही, नाहीतर युद्धाचे दुष्परिणाम पाहण्यासाठी मी जिवंत राहणार नाही. आणि तसेच घडले. पुढे तो असेही म्हणाला की जर मला मरण आले तर कॉम्रेड गोयरीन हे माझे सर्वप्रथम वारस होतील, त्यानंतर कॉम्रेड हेस हे वारसा सांभाळतील. जर्मन जनता माझ्यावर जितका विश्वास ठेवते आहे तितकाच विश्वास या दोघांवरही ठेवेल अशी मला आशा व विश्वास आहे. आपण सर्वांना हे माहीत असले पाहिजे की आंदोलनातील आपले सहकारी किंवा सहभागी झालेल्यांना जर्मन भाषेत कॉम्रेड असे म्हणतात. साम्यवादी म्हणजे सोशलिस्ट आणि विशेषतः समाजवादी सुद्धा कॉम्रेड या संबोधनाचा उपयोग करतात. जर्मन स्वाभिमानाला आवाहन करण्यासाठी हिटलर गरजला की युरोपातील इतर देश कमकुवत करून ब्रिटन आपल्या साम्राज्याचा विस्तार करत आला आहे. विकसित आणि शक्तिमान असा फ्रान्स, स्पेन, डच, नेदरलँड आणि पोर्तुगाल या देशांवर गेल्या शतकापासून सतत ब्रिटनने हल्ले चढवले हा याचा ठोस पुरावा आहे. अत्यंत अपमानास्पद असा वर्सायच्या तहापासून उदय होत असलेल्या आणि सर्व शक्तिमान व विकसित होत असलेल्या जर्मनीवर आक्रमण करण्याचा ब्रिटिशांचा कट आम्ही कसा काय सहन करू हा निश्चयी संकल्प जाहीर करून हिटलर युद्धभूमीकडे वाटचाल करू लागला. विविध राजकारणी, धार्मिक व्यक्ती, राज्यकर्ते आणि विरोधी नेत्यांकडून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले, परंतु ते कमळाच्या पानावरच्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे क्षणभंगूर ठरले. 23 ऑक्टोबरला बेल्जियम, हॉलंड, लक्झेंबर्ग, नॉर्वे, डेन्मार्क या देशांनी राज्यकर्त्यांचे तसेच 24 ऑगस्टला सन्माननीय पोप तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांचे शांततेचे आवाहन सुद्धा हिटलरने साफ फेटाळून लावले. 2 तासाच्या आत वॉर्सा आणि 18 सप्टेंबरला पूर्ण पोलंडवर जर्मनीने ताबा मिळवला. लष्करी श्रेष्ठत्व प्राप्त करण्यासाठी जर्मनीने आक्रमण केले? साऱ्या जगासमोर उभ्या ठाकलेल्या या प्रश्नाची उत्तर निश्चितपणे नाही असेच होते. खरं म्हणजे पोलंडची राष्ट्रीय राजनैतिक जडणघडण हीच त्यांच्या पराभवाचे कारण बनली. लोकशाही आणि समाजहित विरोधी तसेच सामान्य जनतेपासून दूर गेलेल्या मार्शल पिलुशू यांची पोकळ एकाधिकारशाही हीच पोलंडच्या जेकोस्लोवाकिया, युगोस्लोवाकिया इत्यादी देशांनी सुरक्षा करार करण्याचा सोव्हिएतचा प्रस्ताव ठोकरून लावणे ही बाब त्यांच्या आत्मघाताला कारणीभूत ठरली. दूर असलेल्यांची कारणे देऊन लष्करी मित्र राष्ट्रांना सहाय्य देण्याची जबाबदारी ब्रिटन व फ्रान्स यांनी झटकली आणि त्यामुळे आत्मसमर्पण करण्यासाठी पोलंड अगदीच झाला. पोलंडचा पराभव झाल्यानंतर सोव्हिएत संघ शांत राहणे शक्य नव्हते. जर्मनीशी युद्ध सुरू ठेवून सोव्हिएत सेनेने पोलंडच्या सरहद्दीवर आक्रमण केले, कारण उक्रेन तसेच गौरवर्णीय रशियन जनतेच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी चढाई ही आवश्यकच होती. सोव्हिएत संघाच्या कारवाईमुळे मित्र राष्ट्रात संघ निर्माण होणे स्वाभाविकच होते. तरीही जर्मनी शांतच राहिला. 28 डिसेंबर 1939 रोजी चौथ्यांदा पोलंडचे विभाजन होण्याची ऐतिहासिक घटना घडली. 1919 मध्ये कर्झन लाईन नुसार झारशाहीच्या काळात रशियाचा असलेला तो भूप्रदेश या विभाजनाचे कारण बनला. पूर्वी पोलंडमधील बहुसंख्य गौरवर्णीय लोक हे मूळचे रशियन किंवा युक्रेनी होते. अशा प्रकारे 75,000 चौरस मीटर इतक्या मोठ्या भूप्रदेशावर 1,20,00,000 लोकसंख्या असलेला पोलंडचा हा भाग सोव्हिएत संघाचा भाग बनला, तर उरलेला भूप्रदेश जर्मनीच्याच ताब्यात राहिला. राजकीय दृष्टिकोनातून सोव्हिएत संघाच्या ठाम ठाम धोरणाला अनुकूल अशीच ही घटना नव्हती. मुसोलिनीशिवाय इतर कोणालाही या घटनेचे युद्धविषयक महत्त्व माहीत नव्हते. याबद्दल आपली प्रतिक्रिया देताना मुसोलिनी म्हणतो की कोणत्याही दुर्बलांसाठी शक्तिमान व्यक्तींचा नाश करणे ही उत्तम गोष्ट आहे, परंतु कोणत्याही शक्तिमानासाठी दुर्बल व्यक्तीचा नाश करणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. पुढे तो असेही म्हणतो, पोलंडच्या युद्धाच्या वेळी सोव्हिएत संघाला मध्य युरोपामध्ये फरफटत आणणे याबद्दल खुद्द हिटलरला पश्चाताप करावा लागेल. याबाबत मी तरी निश्चिंत आहे. आपल्या विजयासाठी हिटलरने ज्या प्रकारे गलिच्छ डावपेच वापरले त्यामुळे दुसऱ्या महायुद्धातील हा एक घृणास्पद प्रसंग बनला. ऑगस्ट 1939 मध्याला हिटलरने आपल्या काही सेनाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन एक कटकारस्थान रचले. त्यानुसार त्याने आपले सैनिक व गेस्टापो याची 150 जणांची तुकडी तयार केली. त्यांनी पोलीस सैनिकांचा गणवेश घातला आणि मग त्यांनी सीमेवरील गुलिविथप जर्मन आकाशवाणी केंद्रावर आक्रमण केल्याचे नाटक केले. जगाला मेलेल्या सैनिकांची संख्या दाखवण्यासाठी जर्मनीने मृत्यूची शिक्षा झालेल्या सैनिकांना तेथेच गोळ्या घालून ठार केले. ब्रिटन आणि फ्रान्सच्या जाळ्या सापडून पोलंडने जर्मनीवर आक्रमण केल्याची जगासमोर सिद्ध करण्यासाठी ही केलेली खटपट होती. आत्मरक्षणासाठी पोलंड विरुद्ध कारवाई करावी लागली असे त्याने सांगितले. या नाटकाचा मुख्य सूत्रधार खरे म्हणजे कटकारस्थानात अगदी तरबेज असणारा SS वाहिनीचा प्रमुख अल्फ्रेड जोक्स हा पाताळयंत्री होता. 1946 नंतर युद्ध संपल्यावर न्यूरेमबर्गच्या जागतिक न्यायालयासमोर स्वतः जोक्सने सांगितल्यानुसार या कपट कारस्थानाचे रहस्य उघड झाले आणि या नाटकाची वस्तुस्थिती जगासमोर आली. गुप्तचर विभागाचे मुख्य ऍडमिरल केनेश रिश तसेच हिटलरच्या विरोधात असलेले काही उच्च सेनाधिकारी यांनी 31 ऑगस्टच्या रात्री सैनिक मुख्यालयात अशी घोषणा केली की पोलंडवर उतावीळपणे केलेल्या आक्रमणामुळे जर्मनीचा अंत आता जवळ येत चालला आहे, आणि ते सत्य असल्याचे नंतर सिद्ध सुद्धा झाले. 3 सप्टेंबर दुपारी 2 वाजता 11:15 जवळपास लंडनच्या बिनतारी संदेशवहन माध्यमातून जर्मनीच्या विरुद्ध युद्ध पुकारल्याची घोषणा ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान नेव्हिल चेंबरलेन यांनी केली. वयाच्या 17व्या वर्षी हताशपणा आणि थकलेपण यांचा अनुभव ते घेत होते. धनाढ्य लोक आणि औद्योगिक घराणी स्टॅलिनपेक्षा हिटलरला अधिक मान देत, तसेच ते ब्रिटिश आघाडीचे प्रमुख भागीदारही होते. म्हणून त्यांनी इच्छा नसताना सुद्धा ब्रिटनला युद्ध पुकारण्याची घोषणा करावी लागली. लंडनमध्ये यावर अनुकूल व प्रतिकूल अशा संमिश्र प्रतिक्रिया देण्यात आल्या. काही लोकांना ही बाब धर्मयुद्धासारखी वाटली, तर काही लोकांना हिटलरच्या विरुद्ध घेतलेल्या शपथेसारखी. काही लोक हे असे आहे हे चूक मानत होते, तर काही जण चेंबरलेनच्या कमजोर व अनुनय करण्याच्या धोरणाविरुद्ध असलेले खुश होते. ब्रिटन कॉमन सभेमध्ये चेंबरलेन यांचे भाषण पूर्ण झाल्यावर लगेचच हवाई आक्रमण झाल्याचा सायरन वाजू लागला. भीतीने गाळण उडाल्याने लोक सैरावेरा धावू लागले. त्यात विन्स्टन चर्चिल हे सुद्धा होते. पळण्याच्या धांदलीत असताना सुद्धा आपली औषधे बरोबर घेण्याबरोबरच ब्रँडीची बाटली बरोबर न्यायला चर्चिल विसरले नाहीत. 10 मिनिटांनी पुन्हा सायरन वाजू लागला. याचा अर्थ असा होता की पहिल्यांदा वाजलेला सायरन चुकीचा होता. पुन्हा तिसऱ्यांदा सायरन वाजू लागला. त्यावरून परिस्थिती पूर्वपदावर आल्याचे संकेत होता. या घटनेला काही जणांनी गमती जमतीचे युद्ध, तर काही जणांनी मटकन खाली बसण्याचे युद्ध, कंटाळवाणी युद्ध अशी गमतीशीर नावे दिली. परंतु गमती जमतीचे युद्ध हे नाव सर्वसाधारणपणे वापरले गेले. जेव्हा पोलंडमध्ये जर्मन सेना तुंबळ युद्ध करून प्रचंड विनाश करत होती, तेव्हा शक्तिमान देशांची एकजूट ही आपल्या मित्रराष्ट्र पोलंडची अंतिम यात्रा लोखंड आणि काँक्रीट यांनी बनवलेल्या आश्रयस्थानी राहून म्हणजे सुरक्षित स्थळी थांबून मुकपणे पाहत होती. पोलंडविषयी ब्रिटनचे हे वर्तन मुळीच समर्थनीय नाही, असे उद्गार इंग्लंडचा कामगार नेता ह्यू डल्टन याने काढले. आम्ही पोलंडला एका हिंस्त्र पशूच्या तावडीत देऊन बक्याची भूमिका घेतली आहे, असेही ते म्हणाले. न्यूरेमबर्गच्या जागतिक न्यायालयात कायटल व होल्डर यांनी असे मान्य केले की पोलंडवर झालेल्या आक्रमणाप्रसंगी पश्चिम आघाडीवर अल्प कारवाई केली असती तर युद्धाचा निकाल काहीसा वेगळा लागला असता. ब्रिटन आणि फ्रान्स यांच्या गिधाडाने बुभुकाराचा चतुराईने वापर हिटलरसाठी केला. आघाडीत सामील झालेल्या परस्परांचे परममित्र ब्रिटन व फ्रान्स यांच्यातील परस्पर व्यवसाय आणि विश्वास नंतर नंतर कमी होत गेला. जगावर आलेल्या या संकटात सुद्धा राजकीय आणि लष्करी वर्चस्वासाठी युरोपीय देशांचा संघर्ष कायम राहिला. युद्धात भाग घेतलेल्या दोन राष्ट्रांनी घोषणा करण्यापर्यंत परस्परांविरुद्ध जाहिरातबाजीच जास्त केली. ही परिस्थिती पाहून आपले आश्चर्य व्यक्त करताना सहावे ब्रिटिश सम्राट जॉर्ज म्हणतात, युद्धाची घोषणा होऊन 6 महिने झाले, तथापि फक्त बोलण्याचेच युद्ध सुरू आहे. पोलंडच्या सुरक्षेची हमी चेंबरलेन यांनी दिली होती, परंतु हिटलरने दोन्ही देशांना धडा शिकवण्याची धमकी दिली व पोलंडला जिंकून ही धमकी खरी करून दाखवली. आता हीच धमकी त्यांनी ब्रिटनला देखील दिली होती. ती खरी झाली का नाही हे ऐकायला पुढचा एपिसोड नक्की ऐका पॉडकास्ट मराठीवर.